खंड चौथा प्रकरण 41 गोखल्यांची उदारता। विलायतेमध्ये मला झालेल्या फासळ्यांच्या दुखण्याची हकीकत मी लिहिलीच आहे। ते दुखणे उद्भवले त्यावेळी गोखले इंग्लंडात येऊन दाखल झाले होते। मी व कॅलनबॅक नेहमी त्यांच्याकडे जात असू। संभाषण मुख्यतः युद्धासंबंधित झाले। कॅलनबॅकना जर्मनीचा भूगोल तोंडपाठ होता आणि त्यांनी युरोपचा प्रवासही खूप केलेला होता, त्यामुळे ते नकाशे काढून लढाईची ठिकाणे गोखल्यांना दाखवी। मला जेव्हा दुखणे आले तेव्हा तोही एक चर्चेचा विषय होऊन बसला। माझे आहाराचे प्रयोग चालूच होते। त्यावेळचा माझा आहार म्हणजे भुईमूग, कच्ची व पक्की केळी, लिंबे, जितूंचे तेल, टोमॅटो, द्राक्षे वगैरेंचा असे। दूध, धान्य, डाळ वगैरे मी बिलकुल घेत नसे। माझी शुश्रूषा जीवराज मेहता करीत होते। त्यांनी दुधाचा व धान्य खाण्याचा फार आग्रह केला। गोखल्यांपर्यंत तक्रार गेली। फलाहाराच्या माझ्या तरफधारीबद्दल त्यांना विशेष महत्व वाटत नव्हते। प्रकृती टिकविण्यासाठी डॉक्टर सांगतील ते घ्यावे असा त्यांचा आग्रह होता। गोखल्यांच्या आग्रहाचा शब्द मोडणे माझ्या जीवावर आले, माझ्या जीवावर आले। त्यांनी जेव्हा फारच आग्रह केला तेव्हा मी विचारासाठी 24 तासांची मुदत मागून घेतली आणि कॅलनबॅक व मी घरी आलो। वाटेतच माझे कर्तव्य काय याची त्यांच्याबरोबर चर्चा केली। माझ्या प्रयोगामध्ये ते माझे जोडीदार होते। प्रयोग त्यांनाही आवडत होता, पण माझ्या प्रकृतीसाठी मी तो सोडून देईन तर बरे असा त्यांचाही कल मला दिसला। अर्थात माझे मीच काय ते अंतर्नादाचा कानोसा घेऊन ठरवायचे होते। सबंध रात्र विचारात घालवले। प्रयोग अजिबात सोडून द्यावा तर अजूनपर्यंत हृदयाशी साठविलेले विचार धुळीस मिळत होते। त्या विचारात मला कोठेही चूक दिसेना। गोखल्यांच्या प्रेमाखातर तत्वहानी कितीशी पत्करावी किंवा शरीर रक्षणासाठी असले प्रयोग कितीसे बाजूला सारावे हा प्रश्न होता। म्हणून मी असा निश्चय केला की त्या प्रयोगांपैकी जेवढा भाग धार्मिक दृष्टीने केला होता तेवढ्याला चिकटून राहायचे व इतर सर्व बाबतीत डॉक्टर सांगतील तसे करायचे। दूध वर्ज करण्यामध्ये धर्मभावना मुख्य होती। कलकत्त्यामध्ये गाई मशीनवर चालणारे अनन्वित प्रकार माझ्या नजरेसमोर मूर्तिमंत उभे होते। मांसाप्रमाणे जनावरांचे दूधही मनुष्याचे अन्न नव्हे ही गोष्टही मला विचारात घेतली पाहिजे होती। त्यामुळे दुधाच्या त्यागाला चिकटून राहायचेच असा निश्चय करून मी सकाळी उठलो। एवढ्या निश्चयाने माझे मन फार हलके झाले। गोखल्यांची भीती वाटत होती, पण ते माझ्या निश्चयाला मान देतील असा विश्वास वाटत होता। संध्याकाळी आम्ही त्यांना नॅशनल लिबरल क्लबमध्ये भेटायला गेलो। त्यांनी लगेच प्रश्न केला, कसे काय, डॉक्टरांचे सांगणे मान्य करण्याचा निश्चय केला ना? मी हळूच जबाब दिला, मी सर्व काही करीन, पण एका गोष्टीचा मात्र आपण आग्रह करू नये। दूध दुपते किंवा मांसाहार मात्र मी घेणार नाही। ते न घेतल्यामुळे शरीर गळून पडणार असेल तर त्याला पडू देण्यामध्येच धर्म आहे असे मला तरी वाटते। हा अगदी अखेरचा निर्णय का? गोखल्यांनी विचारले। मला वाटते मला दुसरा कोणताच जबाब देता येण्यासारखा नाही। तुम्हाला त्यापासून वाईट वाटते हे मी जाणतो, पण मला क्षमा करा, मी उत्तर दिले। गोखल्यांनी काहीसे दुःखाने परंतु अत्यंत प्रेमाने म्हटले, तुमचा निश्चय मला रुचत नाही, मला त्यात धर्म दिसत नाही, पण यापुढे मी आग्रह करणार नाही। असे म्हणून जीवराज मेहतांकडे वळून त्यांनी सांगितले, आता गांधींना सतावू नका, ते सांगतात त्या मर्यादेत राहून त्यांना जे देता येईल तेवढेच द्या। डॉक्टरांनी आपली नाखुशी दर्शविली, पण त्यांचाही नाईलाज झाला। मला मुगाचे पाणी घेण्याचा त्यांनी सल्ला दिला, त्याला हिंगाची फोडणी देण्याची सूचना केली। मी तसे करण्याचे कबूल केले। एक दोन दिवस ते अन्न घेतले, त्याने तर माझे दुःख अधिकच वाढले। मला ते मानवले नाही, त्यामुळे मी परत फलाहारावर गेलो। डॉक्टरांनी बाह्य उपचार चालविलेच होते, त्यामुळे अमोळ उतार वाटला, पण माझ्या नियमांमुळे ते पेचात पडत। मध्यंतरी गोखल्यांना लंडनचे ऑक्टोबर नोव्हेंबरमधील धुके सहन होण्यासारखे नव्हते, म्हणून ते हिंदुस्थानात जायला निघाले।